नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांकां परबीं दिल्या. ग्रामीण उदरगत खातें आयज नवी दिल्लींत ग्रामीण उदरगतींत एआयचो वापर ह्या विशयाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. दादल्यांच्या क्रिकेटींत भारत अ आनी श्रीलंका अ पंगडा मदल्या बहुदिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत सुरू जाता. आता पुराय खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. 1975 वर्साच्या ह्याच दिसा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांच्या फुडारपणा खाला चलपी सरकाराची वैधता कमकुवत करपी वाडट्या राजकीय अशांततेच्या आनी न्यायालयीन घडामोडींच्या फाटभुंयेर आणीबाणी जाहीर जाली. आणीबाणी लागू जावन 50 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान संस्कृती मंत्रालय आयज नवी दिल्लींत वर्सभर चलपी कार्यावळीची सांगता करता. तशेंच आणीबाणीच्या काळांतल्या अत्याचारान जांकां त्रास सहन करचो पडलो त्या प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओपपाचोय हो दीस आसा. आर्मेनियात हालींच जाल्ले संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबीं दिल्या. काल आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल प्रधानमंत्री मोदी कडेन फोनाचेर उलयले. अस्तंत आशियातल्या हालींच्या घडणुका उपरांत इराणांत अडकिल्ल्या भारतीय नागरिकांक सुरक्षीत परत हाडपा खातीर दिल्ल्या सहकार्या खातीर प्रधानमंत्री मोदी हांणी तांचे उपकार मानले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की वेपार, संरक्षण, तंत्रगिन्यान आनी परस्पर संबंद ह्या सारक्या म्हत्वाच्या क्षेत्रांमदली भारत आनी आर्मेनिया हांचे मदली इश्टागत आनी बहुआयामी भागीदारी आनी घटमूट करपाच्या सामायीक वचनबद्धतेचो तांणी पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत निर्यात प्रोत्साहन परिशद आनी उद्योग संघटना वांगडा बसका घेतली. एका सोशल मिडिया पोस्टांत तांणी सांगले की भारताची निर्यात परिसंस्था मुखार व्हरप, बाजारपेठेतल्या विविधतेक गती दिवप आनी भारताची जागतीक वेपार स्पर्धात्मकता वाडोवप ह्या धोरणांचो नियाळ घेवपाक ही बसका आयोजीत केल्ली. मंत्र्यांनी सूक्ष्म, लघु आनी मध्यम उद्योग एमएसएमईक अधिक मजबूत तेको दिवप, मुक्त वेपार कबलातीवरवी संधी वाडोवप, नवोनमेश आनी डीप टॅक क्षमतांक प्रोत्साहन दिवप, निर्यात सुलभता सुदारप आनी ब्रँड इंडियाक अधिक मजबूत करपाक जागतीक मूल्य साखळींत भारताची भुमिका विस्तारप ह्या उपाय योजनांचेरूय चर्चा केली. भारतांत आशियाई स्तरावेल्या फेन्सिंग तलवारबाजी स्पर्धेचें आयोजन करप ही एक व्हड कामगिरी आसा अशें केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगले. नवी दिल्लींत भारत मंडपम हांगा 19 तारखेपासून आज मेरेन आयोजीत केल्ल्या आशियाई फेन्सिंग सर्तीच्या समारोप समारंभाक उपस्थित रावल्या उपरांत प्रसारमाध्यमाकडे ते उलयताले. रिजिजू हांणी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचें कौतूक केलें आनी तांणी अत्यंत उत्कृश्ट खेळ केल्ल्याचें नमूद केलें. फेन्सिंग हो एक अतिशय रंजक खेळ आशिल्ल्यान फुडारांत ताका अधिक प्रोत्साहन दिवंक जाय हाचेर तांणी भर दिलो. तरणाट्यांक ह्या खेळाची वळख जाल्या उपरांत ताची लोकप्रियता वेगान वाडटली अशें मंत्र्यांनी सांगलें. तशेंच अशा भव्य वास्तूच्या उबारणी खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्ल्या योगदानाची तांणी दखल घेतली. जागतीक स्तरावेल्या आव्हानात्मक परिस्थितीच्या फाटभुंयेर समान मूल्यां आनी परस्पर विश्वास आशिल्ल्या देशांनी अधिक म्हऱ्यांच्यान काम करपाची गरज आसा अशें सांगून परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आनी दक्षिण कोरिया मदले संबंध अदीक घट करपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. सोलात दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन हांचे वांगडा जाल्ल्या बसकेच्या सुरवातीक उलयतना तांणी भर दिला की सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत विश्वासू भागीदारांमदले सहकार्य आदीपरस चड म्हत्वाचे थारलां.
It is clearly our responsibility to take this relationship forward, to oversee what different parts of the government and different parts of our economy, of our country, do with each other in their interaction, in coordinating that and really, I would say, fashioning a more forward-looking, a more contemporary relationship in a more difficult world.
सक्रिय प्रशासन आनी वेळार अंमलबजावणी करपा खातीर म्हायती आनी संचारण तंत्रगिन्यानाचेर आदारिल्ल्या मल्टीमिडिया प्लॅटफॉर्म प्रगतीच्या बसकेंत काल नवी दिल्लींतल्या सेवा तीर्था हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्षपदार आशिल्ले. हे बसकेंत मोदी हांणी चार राज्यांतल्या रस्तो, वीज, उद्देगीक मार्ग आनी मेट्रो रेल्वे क्षेत्रांतल्या चार मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचो नियाळ घेतलो, जातूंत सुमार 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या. मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक कळाव जाल्ल्यान खर्च वाडटा आनी नागरिकांक आनी उद्देगांक वेळार फायदे मेळनात हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. मिशन मोडांतली अडचणी पयस करून प्रकल्पांची अंमलबजावणी जावपाक बारीकसाणेन नदर दवरपाक संबंधित मंत्रालयांक आनी राज्य सरकारांक तांणी निर्देश दिले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. राष्ट्रीय राजधानीतल्या सेंट्रल विस्ता कॉरिडोरा खातीर सेंट्रल सचिवालय मेट्रो स्टेशन हांगा बांदकामाच्या शुभारंभाचे उक्तावण गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहरलाल हांणी केले. प्रसारमाध्यमाकडे उलयतना मंत्र्यांनी या खिणाचे वर्णन इतिहासीक अशें केले आनी नमूद केले की हो प्रकल्प सरकारी कर्मचारी आनी सगळ्या वेवसायिकांचो दिसपट्टो प्रवास अदीक सुलभ करतलो, तशेंच दिल्लीतल्या प्रवासाची व्यवस्था अदीक कार्यक्षम आनी सुरळीत करतलो.
बहुत ही ऐतिहासिक मूवमेंट है जब देश की राजधानी जहां से पूरी सरकार चलनी है सेंट्रल विस्टा और यहां के कर्मचारी और यहां के जितने भी कार्यालयों में काम करने वाले सब लोग उनको एक ऐसी सुविधा प्रदान करने के लिए आज भूमि पूजन अथवा ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी आज ये की गई है और ये जब कम्प्लीट हो जाएगी उसके बाद दिल्ली के बहुत से छोर आपस में जहां जहां मेट्रो लाइन चलती है उनको ये जोड़ेगी. अब ये जो लाइन है ये आर के आश्रम से लेकर के और इंद्रप्रस्थ तक जिसके अंदर 9
ग्रामीण उदरगत खाते आज नवी दिल्लीत ग्रामीण उदरगतीत एआयचो वापर या विशयाचे राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. ग्रामीण उदरगत मंत्रालयान सांगले की एक दीस चलपी ही कार्यावळ अत्याधुनिक तांत्रिक नवकल्पनांक ग्रामीण भारताच्या तळागळातल्या उदरगतीच्या गरजाकडे जोडपा खातीर एक सहकार माची म्हूण काम करतली. एआयचो व्हड प्रमाणात आनी उच्च परिणाम करपी वापर वळखप, अंमलबजावणीची अंतरदृष्टी आणि संस्थात्मक शिक्षण प्रदर्शित करप, डेटा पर्यावरण प्रणालीच्या सज्जतेचे मूल्यांकन आणि देशभरात तंत्रज्ञान आपणावपा खातीर गरजेची चौकटी संस्थागत करप हो ह्या कार्यशाळेचो हेतू असा. या कार्यावळीत क्षेत्रतज्ञ, धोरण निर्माते, उद्देजक आणि नवनिर्माण करपी हांचो आसपाव आशिल्ले व्यापक पॅनल चर्चा आसतली असे मंत्रालयान सांगले. एक आगळोच सांस्कृतीक उपक्रम म्हूण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी राजधानीत कार्यरत आशिल्ल्या 82 देशांतल्या राजनायिकांक उत्कृष्ट दर्जाच्या भारतीय आंब्याचे खाशेले संच भेट म्हणून धाडले. या संचात भारतातल्या 4 लोकप्रिय जातींचो आस्पाव आशिल्लो. या दरेका जातीक आपली खाशेली रूच, मुखेल सुगंध आनी प्रादेशीक अस्मिताय आसा. भारताचे गिरेस्त फलोत्पादन दायज संवसारा मुखार मांडप आनी ह्या अत्यंत लोकप्रिय उमाशेच्या फळांचे संवसारीक आकर्षण अधोरेखित करप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. दादल्यांच्या क्रिकेटींत भारत अ आनी श्रीलंका अ पंगड मधल्या बहु दिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत गेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सुरू जाता. हो खेळ सकाळी 10 सुरू जातलो. ह्या मालिकेत दोनूय 4 दिसांचे कस लावपी खेळ ह्याच मैदानार जातले. भारत अ संघाचे नेतृत्व ध्रुव जुरेल करता. भारतीय हवामान खात्यान म्हणला की फुडल्या 2 दिसांत नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशाच्या कांय वाठारांनी फुडें सरकुपाक अनुकूल परिस्थिती आसा. विभागान फुडल्या 3 दिसांत दर्यादेग कर्नाटक, कोकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबीं दिल्या. ग्रामीण उदरगत खातें आयज नवी दिल्लींत ग्रामीण उदरगतीत एआयचो वापर ह्या विशयाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. दादल्यांच्या क्रिकेटींत भारत अ आनी श्रीलंका अ पंगडा मदल्या बहु दिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत सुरू जाता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.